श्रोते हो, इश्काचा सरदार या चित्रपट गीतांनंतर आता ऐकूया तुका म्हणे ऐसे पाहुणे या नाटकातील गीत। कवी हा माणूस म्हणून कितीही चांगला असला तरी तो जेव्हा पार्टीत आपले कवितांचे बाढ घेऊन उभा राहतो आणि तिथे मजा करायला आलेल्या लोकांना आपल्या कधीही न संपणाऱ्या कवितांनी अंघोळ घालण्याचा उत्साह दाखवतो, तेव्हा एखादा धैर्यवान पाहुणा भीड न ठेवता त्याला सुनवतो, अरे कवी राजा, किती वाचशी कविता तू अन किती त्रास रे देशी।
किती वाचशी कविता तू अन किती त्रास रे देशी। किती वाचशी कविता तू अन किती त्रास रे देशी। पोटातल कावळे बोलती, पोटातल कावळे बोलती, आम्ही अजून उपाशी। किती वाचशी कविता तू मसाला असता येथे, मृगनयनी ती नको आम्हाला। गुलाब जंबू असता येथे, गुलाब का तू उगा फुलवला। चिकन तंदुरी मटन समोसे, चिकन तंदुरी मटन समोसे, करी अम्हास अधाशी। किती वाचशी कविता तू महिला पाठी कुजबुज करीती, सेल चालला आज कोठेशी। उगीच कुणाचे पाय खेचती, उगीच कुणाची खोटी स्तुती। बसल्या काही टेकून भिंती, बसल्या काही टेकून भिंती, घेती झोप जराशी। किती वाचशी कविता तू आम्हाला। प्रेम कविता साध घालती मधुघट आता। प्रेम प्रेमिका आणि उसासे, करशील का तू कमी जरासे। कशासाठी ही शब्द जुळवणी, कशासाठी ही शब्द जुळवणी, विचार कर तू मनाशी। किती वाचशी कविता तू अन किती त्रास रे देशी। पोटातल कावळे बोलती, पोटातल कावळे बोलती, आम्ही अजून उपाशी। किती वाचशी कविता तू अन किती त्रास रे देशी। किती वाचशी कविता तू।